स्वरूपानुग्रह परार्थ पथ दर्शनम् खलु करोति साचारतः
सद्गुरुनाथाय नमः। कृपया जेवढं सरकून बसता येईल तेवढं सरकलेलं बरं, कारण वरच्या हॉलमध्ये काही दुरुस्तीचं काम चालू असल्यामुळे तेवढी व्यवस्था वर नाहीये, त्यामुळे आत्ताच आपण नामामध्ये नाम नामी नामधारक व ध्यानामध्ये ध्येय ध्याता ध्यान या त्रिपुटींची एकरूपता सांगितली आहे। असे असताना यामध्ये नामाचा परिणाम अंतःकरणावर होतो, म्हणजे अंतःकरण प्रेमळ होणं, व ध्यानाचा परिणाम बुद्धीवर होतो, म्हणजे बुद्धी तीक्ष्ण होणं, हे वेगळे कसे असू शकतात? यामध्ये समान अनुभव आहेत का? असा एक प्रश्न विचारलेला आहे। खरं तर सुरुवातीला नाम आणि ध्यान या जरी दोन वेगवेगळ्या साधना वाटत असल्या, तरी अंतिमत या दोन्हीही साधनांचा परिणाम हा आत्मज्ञानामध्ये म्हणजेच भगवंताशी एकरूपत्वामध्ये सांगितलेला आहे। आणि भगवंत हा सातु अस्मिन परम प्रेम रूपा अमृत स्वरूपाच अशा लक्षणांनी सांगितलेला आहे। त्यामुळे त्रिपुटीचा लोप झाला रे झाला की व्यक्ती ही आपल्या देहभावाच्या भिंती सोडून आत्मभावाशीच एकरूप होऊन जाते। मग ही त्रिपुटी नामानी गयो अथवा ध्यानानी गयो, नाम नामी नामधारक, मी नाम घेतोय आहे हा पहिला भाव असतो। मी माझ्या आवडत्या देवतेचं नाम घेतो आहे हा दुसरा भाव असतो, आणि त्या नामस्मरणातनं मला खूप समाधान होत आहे, खूप बरं वाटतं आहे, आणि हे होत असता असता एक वेळ अशी येते की आता ते नाम देखील उच्चारायला नको, आपण अगदी शांत बसावं, कारण ती स्थिती घेतल्या जाणारी नामानी सुद्धा आता थोडी कंपित होती आता काय असा साधकाला अनुभव येतो। आणि त्या क्षणी तो काही काय नाम देखील थांबवून टाकतो, तिथे ही त्रिपुटी गळून पडते। मोठ्या भाग्याने स्वामीजींबरोबर जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा नामाच्या बैठकी करायला मिळायच्या, तेव्हा ते पत्र्या मारुतीच्या तिथे राहिला होते, तर बँकेत न यायचं खरं तर, आणि कॉलेज संपवून मी त्यांच्याकडे जायचो। पण कधी जरी म्हटलं की आपण बसूयात का, तर ते अतिशय तत्परतेने आणि उत्साहाने हो येणार आपण बसू। त्यावेळेला फोनचं साधन नव्हतं की मोबाईलवरनं विचारूयात का, लँडलाईनवरनं विचारूयात का, अशी तेव्हा खरंच सोय नव्हती। सायकलवर टांग टाकायचे आणि जायचं। म्हणजे आता कुठेतरी इतिहासात डोकावून बघितल्यानंतर असं लक्षात येतं की त्यावेळेला त्यांनी जे प्रेम दिलं आणि त्यांना स्वभावत जे भगवंताबद्दल आणि साधनेबद्दल प्रेम होतं, त्यामुळे आपली ही नौका टिकून राहिली। जर त्यावेळी त्यांनी म्हटलं असं आत्ता नको मी तुला नंतर सांगतो, तर कुठेतरी त्यांच्या बरोबर करण्याची देखील एक उत्सुकता होती, कुठेतरी त्यांच्याबरोबर बसण्याची देखील आतमधनं ओढ होती, एक प्रेमाचं नातं अनुसूतपणे होतं। आणि मग ते नाम सांगायचे, खाली जर घरामध्ये थोडं काही गडबड असेल कामाची तर वर गच्ची होती तिथे जाऊन आम्ही बसायचो, आणि तास तास दीड दीड तास नामाच्या बैठकी चालायच्या। आणि शेवटी शेवटी स्वामीजी इतकं आत्ता सुद्धा देखील ते नाम सांगताना इतकं खोल नाम सांगायचं आणि सावकाश की असं वाटायचं श्वास थांबून राहिलेले आहेत. आणि बराच काळ मध्ये जायचा नामच नाही, नुसतं आम्ही बसून राहायचो आणि मग कुठलं तरी एक सावकाश खोल असं नाम यायचं. हे होत असताना मात्र असं जाणवायचं, नंतर आम्ही बोलायचो तेव्हा, की त्यावेळेला असं वाटत होतं की खरंच आता नाम देखील नको. म्हणजे ती त्रिपुटी तिथे गळून पडत होती आणि त्यावेळेला एकरूपच होतं. हे नाम घेता घेता व्हायचं, तर ध्यान करतानाही आपल्याला असा अनुभव आहे की ध्येयाशी ध्याता ध्यानरूप वृत्तीने जेव्हा एकरूप होतो त्यावेळेला त्याच्या असं लक्षात येतं की श्वास सगळे वर शांत होऊन गेलेले आहेत चिदाकाशात, आणि आता ते श्वास सुद्धा खरं तर मध्ये यायला नकोत अशी ती निष्कंप स्थिती प्राप्त झालेली आहे. त्या क्षणी तिथे देखील ती त्रिपुटी गळून पडते आणि आपण स्वरूपाशी एकरूप होऊन जातो. त्यांनी फक्त जो फरक केलेला आहे की नामाचा परिणाम अंतःकरणावर होतो आणि व्यक्ती प्रेमळ होतो, आणि ध्यानाचा परिणाम बुद्धीवर होतो आणि बुद्धी तीक्ष्ण होते. तीक्ष्ण होते म्हणजे खरं तर सूक्ष्म होते, अग्र होते. अग्र होते म्हणजे जसं दोरा आपण अतिशय पिळून पिळून ते सुईच्या नोकातनं जसा घालतो तो जसा अग्र होतो, म्हणजे त्याला आता कुठलेही फाटे राहत नाहीत, तसं बुद्धीही अग्र होते. सूक्ष्म असलेला परमात्मा सगळ्यांमध्ये नटून राहिलेला, प्रकृती गळून पडते आणि तो परमात्मा प्रचितीला यायला लागतो, अशा पद्धतीने ती बुद्धी तीक्ष्ण होते किंवा अग्र होते किंवा सूक्ष्म होते. तशा पद्धतीने हे तिन्ही समानार्थी शब्द जर आपण म्हटले आणि मग जेव्हा परमात्म्याचं दर्शन व्हायला लागतं तेव्हा तो प्रेमळच होतो. जेव्हा परमात्मा दिसायला लागतो तेव्हा तो काय, त्याच्यासमोर स्वामीजींची ऍक्शन होती, ते म्हणायचं काय असा बाह्यावर करून तो जाईल का काय, तो असा हात जोडूनच नम्रच होईल. म्हणून अंतत ध्यानाचा परिणाम देखील व्यक्ती प्रेमळ होण्यामध्येच होतो. स्वामीजींचा अनुभव आपल्याला काय येतो, तर प्रेमळ आहेत, बुद्धी तीक्ष्ण आहे. तीक्ष्ण बुद्धी एखाद्या वेळेला चतुर बुद्धी म्हणून सुद्धा म्हटल्याची शक्यता राहू शकते. ध्यानाचा बाय प्रॉडक्ट म्हणून आमची बुद्धी आता तीक्ष्ण झाली आहे आणि आम्हाला मराठभर सगळं कळतं, असं नसून ही बुद्धी तीक्ष्ण होते म्हणजे अग्र होते, सूक्ष्म होते, आणि तिला प्रकृतीमध्ये लपून राहिलेलं ते तत्व या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती, ते तत्व त्याच्या पचनी पडायला लागतं, ते त्याचं दर्शन घ्यायला लागतं. आणि मग तुका म्हणे एक्या देहाचे अवयव सुख दुःख जीव पावत असे, तो म्हणतो मी जेवढं माझ्यावर प्रेम करतो तेवढंच खरं तर तेच तत्व त्या व्यक्तीमध्ये उपस्थित असल्यामुळे, किंबहुना ती व्यक्ती त्या तत्वानेच व्यक्तित्वाला आलेली असल्यामुळे आता त्याच्याबद्दल मग निष्ठुरपणा, त्याच्याबद्दल कर्कशपणा, त्याच्याबद्दल कुठेतरी अंतःकरणात कोपऱ्यामध्ये कुठेतरी थोडंसं काहीतरी राहिलेलं असं सगळे खळमळ निघून जातात आणि तो प्रेमळच होतो. फळलिया तरुणची शाखा सहजे भूमीसी उतरे देखा, तैसे भूत जाता अशेखा खालावती. ध्यानाने देखील तोच परिणाम होतो, नामाने देखील तेच गाठलं जातं, व्यक्ती प्रेमळच होतं. वंदोलकर महाराज प्रेमळ होते आणि स्वरूपानंद काय प्रेमळ नव्हते, स्वामीजी काय प्रेमळ नव्हते, मकरंदनाथ काय प्रेमळ नाहीयेत. कोणीही संत जरी घेतला तरी तो पिकलेल्या आंब्यासारखा होऊन जातो. स्वामीजी तर म्हणायचे स्वरूपानंद मुरलेल्या मुरंब्यासारखे होऊन गेले होते. सोहनचेच अनुसंधान कायम, पण ह्या सोहनच्या अनुसंधानाने ते इतके प्रेमळ होऊन गेले, पण व्यवहारामध्ये मात्र कुठेही कोड त्यांनी सोडली नाही हे मात्र राहतं. नाहीतर आता प्रेमळ झालाय म्हणून कसंही काहीही चालतं असं मात्र होऊ शकत नाही. तिथेही काही शिस्त ही पाळली जाते जी प्रकृतीगत असते पण ती टोचत नाही. मोठ्या स्वामीजींकडनं आम्ही ऐकलेलं आहे की स्वरूपानंदांकडे जर कोणी आला तर त्यांची पद्धत होती, ते सांगत असत डावीकडनं तिसरं पुस्तक घ्या आणि पान उघडून वाचायला लागा. झालं की मात्र ते सांगत असत डावीकडनं तिसरं काढलं तर तिथेच ठेवा ना, आणि त्या व्यक्तीला वाईट वाटू नये म्हणून सांगत असत मी असं पडून असतो ना, मग मला लक्षात येणार नाही म्हणून तुम्ही जिथं घेतलं तिथेच ठेवा. वेळ पाळणं हे मोठ्या स्वामीजींचं तंत्र होतं. वेळ पाळणं म्हणजे आपल्यासारख्या व्यक्तीला दडपणच येतं वेळ पाळणं म्हणजे, कारण एकदा मीच 8:30 त्यांनी बोलवलं तर गाडी पार्क वगैरे करून वर जाईस तोवर 8:32 झाली, तर त्यांनी मी गेल्या गेल्या माझ्याकडे बघायच्याऐवजी घड्याळाकडे बघितलं आणि त्यांच्या चेहऱ्यावरनं लगेच कळत असं की गेलो सगळं आपलं. आता काय जे बोलणं होतं ते झालं आणि नंतर म्हणलं अरे तुझी 2 गेली ना, कारण मी पुढच्या व्यक्तीला बोलवून ठेवलं असतं, ती 2 तुला मिळाली नसती का? म्हणजे मग त्या वेळ चुकवण्याचं जे त्यांना सांगायचं होतं ते सांगून देखील मग त्याचा परिपाक जो झाला तो प्रेमामध्येच झाला. अशा पद्धतीने नामामध्ये त्यांना रंगून गेलेलंही आम्ही बघितलेलं आहे. भागेश्वर निवासमध्ये जे केंद्र व्हायचं रविवारी संध्याकाळी तेव्हा मोठ्या प्रेमाने स्वामीजी नाम सांगायचे आणि त्याच भागेश्वर निवासमध्ये रविवारी सकाळी 6:05 ध्यानाला या, ते 6 बसायचं पण आम्हाला मात्र 6:05. तर 6:05 ते दार किलकिल करून आत जायचं म्हणजे सुरुवातीला असं दडपण यायचं की आपल्यामुळे त्यांचं ध्यान नाही ना, पण नंतर ज्ञानेश्वरी आणि नमस्कार करून पाठीवरनं हात फिरला की सगळं भरून पावल्यासारखं व्हायचं. त्यामुळे नाम आणि ध्यान ह्या सुरुवातीला जरी 2 वेगळ्या साधना दिसल्या तरी परिणाम त्याचा हा प्रेमळपणामध्येच होतो. 2 रस्ते वेगळे आहेत, जातात एकाच ठिकाणी. तशा पद्धतीने जर आपण हे घेतलं तर हे वेगळे नाही आहेत हे लक्षात येतील. रामकृष्ण सांगायचे की तुमचा सगुणावर विश्वास, साकारावर विश्वास का निराकारावर विश्वास. केशवचंद्र सेनांकडनं आलेली ही तरुण मुलं ब्राह्मण समाजाचा सगळा प्रबोधन करून घेतलेली, छाती पुढे काढून सांगायची की आमचा निराकारावर विश्वास, तर म्हणायचं असू द्या असू द्या आणि मंद स्मित करायचं आणि म्हणायचं जो निराकार आहे तोच साकार झालेला आहे. जोपर्यंत परिपूर्णता जीवाला प्राप्त होत नाही तोपर्यंत काही एक वेगळं विभाजन असतं. आम्हाला निर्गुणाची साधना बरी वाटते तर ते थोडं कुठेतरी अधुरे आहे. आम्हाला तेवढं निर्गुण नाही जमत बाबा, आम्हाला सगुणावर जास्त प्रेम वाटतं. तर ते सगुण देखील थोडं अलीकडचं आहे, कारण जेव्हा बोध होतो, जेव्हा ही त्रिपुटी गळून पडते, जेव्हा जीव हा परमात्म्याशी एक रूप एक रस एक जीव होऊन जातो तेव्हा त्याच्या असं लक्षात येतं जसं त्या अष्टावक्रांनी जनकाला उत्तर दिलं. जनकाने विचारलं तुम्ही काय बघत आलात, ते म्हणले बाजारपेठेत साखरेचेच पोपट पाहिलं, साखरेचेच कोंबडे पाहिलं, साखरेचीच माणसं पाहिली आणि आत्ता देखील मी तुझ्या दरबारामध्ये सगळे साखरेचेच पुतळे पाहतो आहे. जेव्हा त्रिपुटी गळून पडते कुठल्या का मार्गाने घेणार, नाम अथवा धर्म, तेव्हा मग खऱ्या अर्थाने सगळीकडे परमात्म्याचीच प्रचिती यायला लागते आणि मग तो बायफर्केशन करत नाही, तो फक्त प्रेमळ आणि प्रेमळच राहतो. मंडलकर महाराज जसं म्हणत असत की नाम कसं घ्यावं, तर ते म्हणत असत पेढा कुठून खावा असं विचारण्यासारखं, कुठून खा गोडच लागेल. तसं बुद्धीवर अग्र होणं हा परिणाम झाला तरी ती बुद्धी अग्र होऊन पुढे त्याला प्रेमळ करते आणि अंतःकरणावर नामाचा ठसा उमटून प्रेम निर्माण होतं, तर ती व्यक्ती प्रेमळच होते. दोन्हीकडनंही आपला अनेक योगायोगाने मध्यवर्ती संकल्प देखील प्रेमभाव हाच आहे या महिन्याचा. त्यामुळे या दोन गोष्टी जरी दिसायला वर करणे वेगवेगळ्या दिसत असल्या तरी नामाने शेवटी भगवंताशी एक रूपत्व आणि ध्यानाने प्रकृती बाजूला करून आपल्या आत्मतत्वाशी एक रूपत्व हेच होऊन जातं. आणि परमात्मा हा प्रेमळ असल्यामुळे, प्रेम स्वरूप असल्यामुळे त्याच्याशी एक रूप झाला, त्याचे गुण सगळे जर लागले तर ती व्यक्ती देखील प्रेम स्वरूपच होऊन जाते. जी साधनाने प्रेमळ झालेली आहे ती अग्र होते. काही काही व्यक्ती मुळातच प्रेमळ असतात, साधना करत अथवा न करत, आणि तो प्रेमळपणा म्हणजे जो येईल त्याच्यावर ते काही अपेक्षा न ठेवता प्रेम करू शकतात. पण जगाच्या बाजारामध्ये अशा व्यक्तीला एखाद वेळेस बावळट देखील ठरवण्याची शक्यता राहते, कारण ती व्यक्ती खरंच प्रेम करत राहते. तिला काही काही वेळेला व्यवहाराच्या मर्यादा या पाळता येत नाहीत, पण जेव्हा साधनाधिष्ठित व्यक्ती प्रेमळ होते तेव्हा मात्र ती अग्र होते, कारण मग तिला काही एक व्यवहाराचे नियम सुद्धा लक्षात यायला लागतात, अडाखे लक्षात यायला लागतात. कित्येक व्यक्ती अशा असतात की त्यांना व्यवहारातलं खरंच तेवढं कळत नाही, पण ती व्यक्ती प्रेमळ आहे असं मात्र तिच्या संपर्कात येणारी मंडळी सांगतात. आता अग्र होऊन प्रत्येक वेळेलाच व्यवहार देखील चोख आणि प्रेम देखील करतो आहे असे कॉम्बिनेशन्स ही रेअर असतात. म्हणून साधना ह्याच्यातनं मुख्य आपण घ्यावी. अग्र होणं, प्रेमळ होणं हे बाय प्रॉडक्ट लक्षात घेऊन या दोन्हीही साधना सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत जिव्हाळ्याच्या समजून आपण त्याच्यात पारंगत व्हावं. म्हणजे मग ह्या गोष्टी येतील आणि हे जरी सगळं झालं तरी देखील प्रत्येकाची एक प्रकृती म्हणून राहतेच. तुकाराम महाराज जसं म्हणतात तसं आधी होता वाघ्या त्याचा झाला पाग्या, आधी होता पाग्या त्याचा झाला वाघ्या, त्याचा येळकोट राहीना मूळ स्वभाव जाईना. आधी होता संत संग तुका झाला पांडुरंग, एवढं सांगून स्वामीजी म्हणत होतात असं तुकाराम महाराजांनी बसून राहायला पाहिजे की नाही. देवत्व प्राप्त झालं त्याचं भजन राहीना मूळ स्वभाव जाईना. तसं त्या महात्म्याचा एक मूळ स्वभाव हा राहतोच राहतो. जरी हे सगळं झालं तरी मूळ स्वभाव राहतो आणि त्या मूळ स्वभावानुसार त्याची प्रकृती काही एक तशा पद्धतीने काम करताना दिसले. रामकृष्ण म्हणत असत की चांगली पोलादाची तलवार धार लावलेली, कित्येक युद्धांमध्ये कंठस्नान घातलेलं पण परीस लागला आणि सोन्याची झाली. आता आकार तसाच आहे पण आता तिला कोणी युद्धात वापरत नाही, आता तिला हॉलमध्ये म्हणजे दिवाणखान्यामध्ये, त्यांच्या वेळेला हॉल आपला शब्द, दिवाणखान्यामध्ये तो दिवाणखाना सुशोभित करण्याकरता जसं तिला टांगून ठेवतात किंवा अडकवून ठेवतात आता ती युद्ध नाही करणार. तसं व्यक्ती जेव्हा पारंगत होते भगवंताशी एकरूप होण्यामध्ये तर तिचा बाहेरचा आकार तसाच राहतो पण आतमधनं सगळा बदल घडून येतो. किंवा समर्थांची ओवी आहे, फक्त ती घेताना मला जरा बऱ्याच वेळेला सावध व्हायला होतं, कारण नंतर मला बरीच जण सांगतात तुम्ही तीच एक ओवी फक्त सांगता, पण काय करणार होता. राज्य बैसता अवलीला अंगी बाणती राजकळा, तैसा स्वरूपी लागता जिव्हाळा लक्षणे मानती, ही जी लक्षणं आहेत प्रेमळ होणं किंवा अग्र होणं किंवा तीक्ष्ण होणं, हे स्वरूपाच्या ठिकाणी जिव्हाळा जेवढा लागेल जिव्हाळा लागत नाही। खरं तर आपली वेळ आता संपली, म्हणजे माझी संपली। जिव्हाळा लागणं म्हणजे त्याचं खरीच दुसरं काही न सुचणं। मकरंदनाथांना माधवनाथांचा जिव्हाळा लागलेला होता। आपण चरित्र वाचतो, सगळ्या गोष्टी सांगतो, सगळं करतो, आठवणी सांगतो, झोपेत कूस बदलताना देखील स्वामीजी हे शब्द काय आले बरं, आतमध्ये ते इतकं जाऊन बसलं की आता त्याच्या खरीच दुसऱ्या कशाकरता जागाच नव्हती, म्हणजे गिव्हन फर्स्ट चॉईस स्वामीजी। मग बाकीचे काय व्यवहाराला लागतील तर दुय्यम गोष्टी होत्या, होत्या नाही असं नाही, पण त्या दुय्यम होत्या, इतक्या दुय्यम की हे सगळ्यात वर होणार होतं। असा जिव्हाळा जेव्हा लागेल तेव्हा कोण बघायला जाईल, मी प्रेमळ झालोय का माझी बुद्धी तीक्ष्ण झालीय काय झालंय। तो म्हणतो काही नाही, आता मी आणि भगवंत बस। तुका म्हणे मुक्ती परिणली नवरी, आता दिवस चारी खेळी मेळी। आता तो काही भांगडीतच पडत नाही, माझं काय झालंय ते बघायला तो शिल्लकच राहत नाही। खरं तर भगवंताच्या प्रेमाची प्रेम खूण ज्या जीवाला लागली तो स्वतःमध्ये घडलेले बदल सुद्धा बघायला जात नाही, तो भगवंतालाच बघत राहतो। मीराबाईंनी थोडंच बघितलं की मी काय केवढी झाली आणि कसं चाललंय माझं भजन काय, काही नाही। मेरे तो गिरिधर गोपाल दुसरा नकोय, बस संपला विषय। तुलसीदासांना रामचंद्रांचं प्रेम लागलं, त्यांनी रामचरित मानस सांगितलं, मग कोण आलं काय झालं कशी संकट निवारण झाली झाली। प्रत्यक्ष हनुमंत ज्यांच्या कथेला येऊन बसत असत ते काय थोडंच बघायला जातील की मी काय प्रेमळपणाने सांगतो, काय माझी बुद्धी तीक्ष्ण झाली म्हणून मला सगळे हे सुचतात, काही नाही। तो म्हणतो रामाचं प्रेम, साधनेचं प्रेम, स्वरूपाचं प्रेम। मग स्वामीजी परवा बोलता बोलता म्हणले तसं, गुरुगम्य हन ठाय का दुर्भेद जे अभिप्राय, तेथे सौरस विण जाय बुद्धी त्याची। ती जाते तो नाही काही अभ्यास करायला लागत, सहज त्याला दिसायला लागतं। रामकृष्ण म्हणायचे माझ्या समोर ती ज्ञानाची रास आणून ठेवते, मी ती वाटून टाकतो, ती रिकामी झाली की परत ती भरून ठेवते, मी परत वाटतो। वाट नाही बघत बसत की आता हे संपत आलंय, जरा बघा आता टॉपअप करा, आपल्या हल्लीच्या भाषेत बोलायचं झालं तर बॅलन्स संपत आला टॉपअप करा, काही नाही करावं लागत। ते काली मातेच्या प्रेमामध्ये प्रेम विभोर होऊन गेले। तसं या दोन्ही साधनांनी खरं तर आपण जे परिणाम स्वरूप आहे त्रिपुटी गळून जाण्याचं त्याच्यामध्ये पारंगतता मिळवली की हे आपोआप होतं। पण हे विचारल्याशिवाय आणि बोलल्याशिवाय होतही नाही, त्यामुळे सत्संगाचे कार्यक्रम आपले चालू राहतात। तसं या प्रश्नांनी आपण काय जे चिंतन होतं ते माझं मी प्रगत केलं। उद्यापासून आता दिवाळीची दीपावलीची सुरुवात होईल, उद्या वसुबारस आहे। आपल्या सर्वांना मंडळाच्या वतीने स्वामीजींच्या पूर्वपरवानगीने मी दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आज सकाळी स्वामीजींनी जे अनेक विध साधनेचे प्रकार सांगितले त्याच्यातला एक वसुबारस उद्या आहे। खरं तर गोवत्स पूजन, गायीची आणि त्याच्या बछड्याची पूजा करताना आपल्याला स्वामीजींची आठवण येईल की नाही? आता ते धेनू आहेत आणि मी वत्स आहे, बस आपली वसुबारस कशी होईल? आता हे उपकार आहेत त्यांचे। आता हे जेव्हा होईल तेव्हा प्रेम आपोआप पाझरेल की नाही अंतःकरणामध्ये? तिच्याकडे बघताना आपल्याला स्वामीजींचीच आठवण येईल, त्या बछड्याकडे बघताना आपल्याला त्यांच्याच कासेला आपण लागलेलो आहोत असं होईलच, नक्की होईल। आणि ते व्हावं म्हणून तर आपण इथे येतो आहोत, तर तसं व्हावं। आणि ही दीपावली आपल्या अंतःकरणातला अज्ञानाचा अंधकार दूर करून
ज्ञानाचा उजेड देणारी होवो अशी आपल्या सर्वांच्या तर्फे मी स्वामीजींच्या चरणी प्रार्थना करतो. आजची अभंग सेवा सद्भक्त मेघना गुप्ते सादर करतील.
हरी बोलो हरी बोलो हरी बोलो भाई हरी बोलो हरी बोलो हरी बोलो भाई हरी ना बोले वाकू राम दुहाई हरी ना बोले वाकू राम दुहाई हरी बोलो हरी बोलो हरि बोलो भाई हरि बोलो हरि बोलो हरि बोलो भाई काहे कुपढ़ता खिल खिल गीता काहे कुपढ़ता खिल खिल गीता राम नाम से सब कुछ होता राम नाम से सब कुछ होता हरि बोलो हरि बोलो हरि बोलो भाई हरि बोलो हरि बोलो हरि बोलो भाई हरि ना बोले वाकू राम दुहाई हरि ना बोले वाकू राम दुहाई हरि बोलो हरि बोलो हरि बोलो भाई हरि बोलो हरि बोलो हरि बोलो भाई मेरा मेरा करो क्या सुख पाया मेरा मेरा करो क्या सुख पाया राम नाम बिना झूठ कमाया राम नाम बिना झूठ कमाया हरि बोलो हरि बोलो हरि बोलो भाई हरि बोलो हरि बोलो हरि बोलो भाई हरि ना बोले वाकू राम दुहाई हरि ना बोले वाकू राम दुहाई हरि बोलो हरि बोलो हरि बोलो भाई हरि बोलो हरि बोलो हरि बोलो भाई कहत कबीर हरि गुर गाना कहत कबीर हरि गुर गाना गावत नाचत वैकुंठ जाना गावत नाचत वैकुंठ जाना हरि बोलो हरि बोलो हरि बोलो भाई हरि बोलो हरि बोलो हरि बोलो भाई हरि ना बोले वाकू राम दुहाई हरि ना बोले वाकू राम दुहाई हरि बोलो हरि बोलो हरि बोलो भाई हरि बोलो हरि बोलो हरि बोलो भाई हरि बोलो हरि बोलो हरि बोलो भाई.
कधी कधी काही फारसा प्रयत्न न करता देखील सहजपणे ध्यान इतके सुंदर जमते की काही विचारू नका. शांतीचा खूप चांगला अनुभव येतो. फारच छान वाटते. पण बहुतेक वेळा चांगल्या आपल्या ध्यानासाठी खूप झगडावे लागते असे का व्हावे? कधी कधी काही फारसा प्रयत्न न करता देखील सहजपणाने सुंदर ध्यान होण्यासाठी बहुतेक वेळा चांगल्या ध्यानासाठी खूप झगडावे लागते असं त्याचं उत्तर आहे, बाकी काही नाही. रोज रोज चांगलं ध्यान होत नाही असं होऊ शकतं, रोज एकाच क्वालिटीचं ध्यान होऊ शकत नाही. मात्र कधी कधी खूप चांगलं ध्यान लागतं हा अनेक असफल प्रयत्नांचा परिणाम असतो, म्हणून कधी कधी खूप चांगलं ध्यान लागतं. रोज बसणाऱ्यालाच हे कळतं, जर रोज बसतच नाही असं असेल आपल्या इथं तसं कोणी नाही, पण कधीतरी बसणारा असेल तर मुळातच कधी कधी चांगलं ध्यान लागणं आणि कधी कधी बसतो त्यामुळे त्याचं कधीच चांगलं ध्यान लागत नाही असा अनुभव त्याला येतो. जो रोज बसतो त्यामुळे त्याला कधीतरी चांगलं ध्यान लागल्याचा अनुभव येतो. नामसाधनेचा उत्तम ध्यान होण्यासाठी काही उपयोग होऊ शकतो का? ध्यान करतेवेळी इतर विचारांचा त्रास कमी होण्यासाठी नामाचा आठव केला तर चालू शकेल का? ध्यानामध्ये साक्षित्वाची फार कसरत करावी लागते. नामसाधनेचा उत्तम ध्यान होण्यासाठी निश्चित उपयोग होऊ शकतो. नामाची एखादी ध्यानाच्या व्यतिरिक्त वेळेला बैठक करायला जर मिळालं तर फार चांगलं. तेवढा वेळ जर मिळत असेल तर जरूर तसा उपयोग आपण करावा. नाम माळेवर घेता येतं, वैखरीने घेता येतं, श्वासावर घेता येतं, केवळ मनातल्या मनात देखील घेता येतं. नाम घेत असताना नामधारक आणि जो नामी म्हणजे परमात्मा हे सच्चिदानंद स्वरूप आहेत अशा प्रकारचा भाव लक्षात ठेवून नाम घेता येतं. किंवा आपण रामरूप आहोत असं म्हणत परमात्मा, नामी, नामधारक, मी, जीव इतक्या शब्दांमध्येही न पडता राम राम म्हणता रामची होईल जे अशा न्यायाने नाम घेता घेता आपण रामरूप आहोत म्हणजेच परमात्मा स्वरूप आहोत, दोन्ही एकच. अशा प्रकारे नाम आपण जरूर घेऊ शकतो. ध्यान करतेवेळी इतर विचारांचा त्रास कमी होण्यासाठी नामाचा आठव केला तर चालू शकेल का? ध्यानामध्ये साक्षित्वाची फार कसरत करावी लागते. ध्यान आणि नाम या वेगळ्या साधना असल्यामुळे नामाच्या सुखाचा अनुभव घेण्यासाठी नामाची स्वतंत्र बैठक जरूर करावी. ध्यानाच्या वेळेला साक्षित्वाची कसरत करावी लागते ती करायची. या कसरतीच्या अंती जेव्हा दोन विचारांच्या मधली विचाररहित स्थिती अनुभवाला येते तेव्हा या साक्षित्वाच्या कसरतीचं चीज झाल्यासारखं होतं, त्यामुळे ते जरूर करावी. एखादी गोष्ट अवघड आहे आणि कसरत फार वाटते तर करावी, त्याने काय फरक पडतो? पुण्याच्या रस्त्यावरून गाडी चालवताना देखील कसरत करायला लागते, आता काय करणार त्याला? करायची. आपल्याला इथून तिथं जर जायचं आहे तर कसरत करायची, तसं साक्षित्वाचा अभ्यास करण्यासाठी कसरत करायची, त्याने काय फरक पडतो? त्यांनी ध्यान उत्तम होऊन ध्यानाचं सुख देखील नक्की प्राप्त होतं. आणि कधी कधी असं वाटतं की एक साधना करताना दुसरी फार सोपी वाटते. मी मध्ये एका व्यक्तीला ते मला काही विचारायला आले होते आणि आपल्या केंद्रात यायला लागले आणि ध्यानाला बसायला लागले. ध्यान शिकले नव्हते पण ध्यानाला बसायला सुरुवात केली त्यांनी. ध्यान ध्यानाविषयी मला मधून अजून काही सांगायचं देखील की मी असं करतो तसं करतो अशा प्रकारे बरंच सांगायचे. त्यांना काही काळाने वाटायला लागलं की ध्यान हे फारच कठीण आहे, एवढं सगळं जमवायचं, साक्षीत्व जमवायचं, त्याच्याऐवजी आपलं नाम बरं. म्हणून मग मला म्हणाले की मी नाम घेऊ का, म्हणजे चालेल, नाम देखील फार चांगली साधन आहे. कशा रीतीने घेऊ, मी त्यांना दोन चार पद्धती करून दाखवल्या, त्यांच्याकडून करून घेतल्या, ते आनंदित झाले, परत गेले. परत 6 महिन्यांनी आले, म्हणाले नाम घेताना फार विचार उठता बुवा. नाम घेताना तुम्ही म्हणता तसे समाधान होत नाही, मग परत ध्यानाला बसत जाऊ का? त्यामुळे एक साधना करताना दुसरं चांगलं वाटतं, दुसरं करताना पहिलं चांगलं वाटतं, असं घडण्याची शक्यता असते. एका ठिकाणी खणावं, तुम्हाला कोणी नाम घ्यायला नको म्हटलंय, आणि ध्यानाच्या वेळेला नामाचा आठव केला तर चालू शकेल का? चालणं आणि न चालणं प्रक्रिया काय आहे? प्रक्रिया अशा पद्धतीची की ध्यान करताना ध्यानच करावं. आता तुम्ही केला नामाचं आठव तर कोण काय करणार? कोणीच तुमच्याबाबत काही करू शकत नाही. पण तेव्हा ध्यान होणार नाही एवढं लक्षात घ्या. मग ती परत नामाचीच बैठक होईल आणि काही काळाने मग तुम्ही परत विचाराल की नाम घेत असताना इतकं शांत वाटत नाही आणि बुद्धी आमची अग्र कशी व्हायची, त्यामुळे ध्यान करावं असं वाटतं. बरं, ध्यान करा असं त्याला उत्तर बाकी काही वाहिये. आदल्या दिवशीच्या कर्मांचा परिणाम ध्यानावर होतो व त्यामुळे ध्यान चांगले. खरं याचं उत्तर म्हणजे एकच्या एक नीट लावून धरणं. नामाची साधना करा, त्याच्यात रंगून जाऊन नामाची साधना करा, ध्यानाची साधना करा. ध्यानाची साधना आपल्या सद्गुरूंनी सांगितली तशीच करा. थोडीशी अवघड वगैरे वाटली, कसरत वाटली तर करा कसरत. कोणी सांगितलं कसरत करू नका? जरूर करा, पण करा त्या कसरतीच्या अंती चांगलं होईल. आणि नाम घेत असताना देखील कित्येकांना कसरतीसारखं वाटतं, तो मणी ओढायचा त्यावेळेला नाम घ्यायचं हेही कित्येकांना कसरतीसारखं वाटतं. त्याच्याऐवजी आपलं काही न करता डोळे मिटून बसलेलं ध्यान हे चांगलं असं एक करत असताना ती कसरत वाटणं असंही होण्याची शक्यता असते. आदल्या दिवशीच्या कर्मांचा परिणाम ध्यानावर होतो, त्यामुळे ध्यान चांगले किंवा विस्कळीत होऊ शकते. तसेच चांगल्या ध्यानाचा परिणाम कर्मांवर होऊ शकतो का? झाला तर तो टिकू शकतो का? टिकत नाही ही अडचण आहे. हा प्रश्न खूप चांगला आहे. चांगल्या ध्यानाचा परिणाम कर्मांवर होतो, ध्यानातून उठल्यानंतर सुरुवातीच्या काही कर्मांवर होतो आणि मग आपण चुकून आपल्या प्रकृतीवर येतो. आणि मग चांगल्या ध्यानाचा परिणाम न होता आपल्या प्रकृतीचा परिणाम जो आहे, प्रकृतीचा प्रभाव जो आहे, तो प्रभाव सुरू झाला की मग आपलं परत येरे माझ्या मागल्या असं होऊ शकतं. चांगल्या ध्यानाच्या प्रकाशामध्ये कर्म करणं हे तसं आव्हानात्मकच आहे. स्वाभाविक प्रकाश चांगल्या ध्यानाचा ध्यानानंतर काही थोडा वेळ असा निश्चित मात्र पडतो. नंतर हे सगळं लक्षात ठेवून करावं लागतं. हे सगळं लक्षात ठेवून करण्याची गोष्ट आहे. त्याचा परिणाम हा कर्मांवर काही काळ होतो. आणि स्वामीजी तर म्हणायचे की चांगलं ध्यान झालं, ध्यानातून बाहेर आला की स्वर किती चांगला असतो. कधी नव्हे ती पत्नीशी देखील अगदी गोड उत्तम असा बोलत राहतो. बाहेर जाताना सगळे परमात्मा स्वरूप आहेत असं रस्त्यावरचे वाटायला लागतात आणि सिग्नल पशी काहीतरी घोटाळा होतो. किंवा ऑफिसमध्ये पोचल्यानंतर काहीतरी घोटाळा होतो आणि मग त्या चांगल्या ध्यानाचा सगळा प्रभाव ओसरायला सुरुवात होते. पण तरी देखील आपण असं लक्षात घेऊ की याच्यात अस्वाभाविक काही नाही. इतका वेळ त्याचा प्रभाव राहिला जो काही राहिला तो 10 मिनिटं 15 मिनिटं 20 मिनिटं अर्धा तास तास दीड तास तर हा वेळ किती चांगला गेला असं लक्षात येतं. असं असल्यामुळं चांगल्या ध्यानाच्या प्रभावाखाली किंवा प्रकाशामध्ये कर्म करण्याचं जरूर अभ्यास करावा. नंतर तर जरा डायल्यूट होतं पण असं करता करता माझा अनुभव असा आहे की संपूर्ण डायल्यूट झालेला असताना मध्येच एखाद्याला कधीतरी परत तीव्र भावानी एकतर स्वामीजींचं तरी स्मरण होतं किंवा नाम तरी आठवतं किंवा आपण सच्चिदानंद स्वरूप देह मन बुद्धीपासून वेगळे अशी एक खास जाणीव तयार होते. त्याच्यामध्ये थोडस रमायला होतं आणि पुढे आपोआप अचानक अशा रमायला होण्याचा परिणाम पुढच्या कर्मांवर खूप चांगला होतो. असं जेव्हा होतं तेव्हा ती अगदी गुरुकृपाच समजावी, भाग्य समजावं. त्यामुळं आदल्या दिवसाच्या कर्मांचा परिणाम ध्यानावर होतो, त्यामुळे ध्यान चांगलं किंवा विस्कळीत होऊ शकतं असं ते जे म्हणतात तेही बरोबरच एक प्रकारे. चांगल्या ध्यानाचा परिणाम जर कर्मांवर झाला तर मग तीच कर्म आदल्या दिवसाची राहतील आणि उद्याचं ध्यान चांगलं होईल ही या प्रश्नाची खरी मैख आहे आणि बरोबर आहे त्यांचं म्हणणं. तसं आपल्या हातून घडावं म्हणून ही जी कर्म आहेत ही कर्म करत असताना नामस्मरणपूर्वक, सोहम स्मरणपूर्वक किंवा आपला सच्चिदानंद भाव ठेवून सोहम तोच मी असं चिंतन मधून अधून करत असं जर केलं तर फक्त ध्यान ते दुसऱ्या दिवशी ध्यान आणि मध्ये फक्त कर्म असं होणार नाही. तर कर्माच्या वेळी देखील थोडासा अंतर्मुखतेचा, थोडासा प्रेमाचा, थोडासा साक्षीत्वाचा असा अभ्यास जर आपण करत असू तर हा परिणाम जरी गेल्यासारखा वाटला तरी आपण परत परत आपल्या प्रयत्नांच्या योगानी एका चांगल्या भावाच्या स्थितीत, मनाच्या स्थितीत असे येण्याची शक्यता असते. आणि अशा कर्मांचा, म्हणजे ज्या कर्मांमध्ये थोडा थोडा मध्ये परमार्थ आहे, अशा कर्मांमुळे उद्याचं ध्यान परत चांगलं होणं हे निश्चित घडू शकेल. ध्यान करताना एखाद्या वेळेस शिदाकाश व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये मोठे मोठे झाल्यासारखे वाटते व शरीराला व्यापून उरले आहे असं वाटते. या आपल्या मनाच्या कल्पना असतात का? या कल्पना आहेत हे निश्चित. समर्थ म्हणतात, मना भासले सर्व काही पहावे तरी संग सोडवली सुखी राहावे. हा अनुभव नाही असं मी म्हणत नाहीये, मात्र हा अनुभवच आहे. ध्यानाच्या वेळेला येणारा अनुभवच आहे. हा विशिष्ट अनुभव आहे. एकच अनुभव सर्वांना येतो असं नाही, पण ज्यांनी लिहिलेला आहे त्याच्यापेक्षा हा खरोखरचा अनुभवच आहे. अशा प्रकारे व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये चिदाकाश मोठं झालं असं वाटणं असं घडू शकतं. जेव्हा मन अतिशय तरल आणि नाहीसं होण्याच्या बेतात असतं तेव्हा किंवा नाहीसं होता होता एका अंतर्मनामध्ये जे काही असतं ते अचानक बाहेर येण्याची शक्यता असते. आपलं सबकॉन्शियस अशा मनामध्ये वेगवेगळ्या कल्पना शिरून पक्क्या झालेल्या असतात आणि त्या अशा मन नाहीस होण्याच्या वेळेला वर येतात आणि त्याच्यात आपण रमतो. त्याच्यात रमणं हे मन नाहीस होण्याकरता अडथळा असतो. असाच अनुभव येईल प्रत्येकाला असं नाही. कोणाला काही एकदम फिरत फिरत आपण एका ब्रह्मांडामध्ये, व्यापकामध्ये लीन होतो आहोत अशा प्रकारचा भाव येईल. कोणाकोणाला देहच मोठा आणि हलका हलकं झालेलं आहे आपलं शरीर अशा प्रकारचा भाव निर्माण होईल काय होईल हे सांगता येत नाही. अशा प्रकारचे अनुभव रोज येणं हे असंभवनीय आहे. रोज अशा प्रकारचे अनुभव येत नाहीत. कधीतरी एखाद्या वेळेला जर झालं तर ते झालं असं लक्षात घ्यावं आणि सोडून द्यावं. त्याच्याबद्दल फार कल्पना करत बसू नयेत आणि वाढवत बसू नयेत. असं जेव्हा आपण करू तेव्हा या कल्पना नाहीशा होतात आणि कल्पना नाहीशा होण्याच्या अंती आपल्याला ध्यानाचं खरं सुख मिळायला सुरुवात होते. आपल्या वाट्याला आलेल्या कर्मांमध्ये कर्तव्याची जाणीव कशी ठेवावी, कर्तव्यात भगवंताचं स्मरण कसं ठेवावे, किती चांगला प्रश्न आहे. आई आहे आणि आईचं तान्ह बाळ आहे. त्या तान्ह्या बाळाचं पालन पोषण आईला करायचं आहे. तिला कर्तव्याची जाणीव ठेवावी लागते. आपल्या वाट्याला आलेली कर्म हीच कर्तव्य स्वरूप आहेत. याच्यापेक्षा बाकीची सगळी अकर्तव्य रूप आहेत. आई वडिलांची सेवा करत असताना कर्तव्याची जाणीव ठेवावी लागते असं जर असेल इथं नाही तसं तर काहीतरी चूक घडते असं समजा. सहसा प्रेम जे असतं ते प्रेम हे अधोमुख जातं. म्हणजे माझ्या आई वडिलांना माझ्याबाबत काही करत असताना कर्तव्याची जाणीव ठेवावी लागत नाही. प्रेम अधोमुख राहत आणि मला माझ्या मुलांकरता काही करत असताना कर्तव्याची विशेष जाणीव ठेवावी लागत नाही. पण मला माझ्या आई वडिलांकरता करायला अगेन्स्ट ग्रॅव्हिटी जसं असावं तसं जरा अवघड होऊन जातं. पण असं समजा की अनकंडिशनली कोणी एखादी व्यक्ती अशा प्रकारे वाट्याला आलेल्या कर्मांमध्ये सहज कर्तव्याची जाणीव ठेवून कर्तव्य आणि प्रेमभावाने जर ती करत असेल तरच ती परमार्थी असेल. नाहीतर तिचा परमार्थ हा खरा नसेल. हा परमार्थ मुळीच खरा नसेल. वरून खाली प्रेम वाहणं हे मोह ममतेमुळे शक्य आहे. खालून वर प्रेमाने वाहणं हे परमार्थामुळे केवळ शक्य आहे किंवा उंच विचारांच्या पातळीमुळे शक्य आहे. आपलं जीवन जर उन्नत झालं असेल तरच शक्य आहे. एरवी हे शक्यच नाही. एरवी आई वडिलांचा कंटाळा येईल. आई वडील हे कुठेतरी कर्तव्य म्हणून एक सांगायला पाहिजे म्हणून मी म्हणतोय. पण सगळ्या कर्तव्यांकडे तशाच पद्धतीने आपण पाहावं. त्यामुळे आपल्या वाट्याला आलेल्या कर्मांमध्ये कर्तव्याची जाणीव ठेवण्याचा त्याचा विचार करण्याचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा सगळी अडचण निर्माण होते. त्याच्याऐवजी मला समोर असलेलं आणि माझं म्हणून असलेलं कर्म हे आवडायला पाहिजे. परमार्थी माणसाला तरी ते आवडायला पाहिजे. त्यांनी ते आवडून करायला पाहिजे. ब्राझील 10वी 12वीच्या मुलांना किंवा 11वीच्या मुलांना माझ्याकडे पालक घेऊन येतात तर मी त्यांना विचारतो तुला अभ्यास आवडतो का, तू करतो का, त्याच्यापेक्षा आवडतो का तुला, हा जास्त मुद्दा आहे. अभ्यास ही आपल्याला आता करण्याची गोष्ट आहे. त्या वयातलं ते कर्तव्य आहे. ते जर आवडत नसेल तर कोण आणि किती सांगून तो अभ्यास करणार, कसा करणार, तो अभ्यास करूच शकत नाही. जर अभ्यास करत असताना गोष्टीची पुस्तकं कादंबऱ्या तेही खूप झालं, आता तर मुलांना स्मार्टफोन घेऊन दिले जातात. मध्यंतरी माझ्याकडे दोन तीन पालक आलेले होते की लहान वयामध्ये नको त्या गोष्टी दारे बंद करून अभ्यास करत असताना मुलं त्याच्यात रमत होती ते पाहण्यामध्ये. या मुलांना परावृत्त कसं करायचं? खेळतात कॉम्प्युटरवर, आई वडिलांनी घेऊन दिलेला असतो कशा करता, हा कॉम्प्युटरमध्ये शिक्षित व्हावा, पुढे याला उपयोग व्हावा. पण तरी देखील त्याचा नेमका जर वापर केला नाही तर त्याचं ऍडिक्शन निर्माण होतं, कर्तव्य बाजूला पडतं, आपल्या वाट्याला आलेल्या कर्मांमध्ये कर्तव्याची जाणीव कशी ठेवावी. म्हणून आपल्या वाट्याला आलेली जी कर्म आहेत तर त्याला कर्तव्य कर्मच म्हणतात. आपल्या वाट्याला आलेल्या कर्मांमध्ये कर्तव्याची जाणीव हा काय प्रकार आहे? कर्तव्यात भगवंताचे स्मरण कसे ठेवावे? ही जी कर्म आहेत ती ईश्वरार्पण बुद्धीनी, समर्पण बुद्धीनी, ईश्वराची सेवा म्हणून, ईश्वर प्राप्ती प्रित्यर्थ, सद्गुरूंची सेवा म्हणून, अशा प्रकारे जर करण्याचा भाव असेल. पण पहिलं जे जो करतो पहिल्याबाबत जो ढोंगी असतो, वाट्याला आलेली जी कर्तव्य आहेत त्याच्याबद्दल कसलंच प्रेम नाहीये. ते प्रेम जेव्हा ते अवघड असतात तेव्हा, म्हणजे अशी उलटी असतात तेव्हा, तेव्हा खरी परीक्षा असते. अशी खाली वाहणारी असतात तेव्हा काहीच परीक्षा नसते तुमची. ही टाळून उरलेल्या कर्मांमध्ये भगवत स्मरणपूर्वक कर्म केली समजा एखाद्यानी, तरी देखील त्याचा परमार्थ जरा कच्चाच राहिला आणि अर्धवटच राहिला. असं होतं, हे कर्माचं गणित फारच गहना कर्मणोगतीही असं म्हटलेलं आहे. कर्माची गती अतिशय गहनच आहे तसं पाहिलं तर. म्हणून कर्तव्यामध्ये भगवंताचं स्मरण, आपल्या वाट्याला आलेल्या कर्मांमध्ये म्हणजे प्राप्त कर्तव्य कर्मांमध्ये आपण तया सर्वात्मका ईश्वरा स्व कर्म कुसुमांची वीरा पूजा केली होय अपारा तोषा लागी. आपल्याकडे पुंडलिकाचं त्याच करायचं उदाहरण आहे. तो असा पांडुरंग समोर आलेला असताना थांब म्हणाला त्याला, कारण तिथेच देव तिष्ठत राहतो. अशा कर्तव्य कर्मांच्या वेळेला जर भगवत स्मरणपूर्वक ती कर्म केली, अशी सगळी कर्म भगवत स्मरणपूर्वक करण्यासाठी नामस्मरणासारख्या साधना फार फार उपयोगी येतात. तसं भगवत प्राप्ती हा हेतू या अशा प्रकारच्या कर्मांनी साध्य होतो. एरवी आत्मप्राप्ती, आत्मा हा स्वतंत्र असल्यामुळं आणि इंद्रियांना प्राप्त होणारा नसल्यामुळं कोणत्याच फळांनी, लौकिक फळांनी आत्मप्राप्ती नाही. साधनेच्या फळांनी, साधनेच्या योगाने फक्त तुम्ही पात्र होता, आत्मा तुम्ही ऐतच असता. जे आहात ते तुम्हाला समजतं बस. तो ध्यानाने समजतो असं नाही, नामाने समजतो, नामाने ध्यानाने तुम्ही योग्य होता. योग्य होता याचा अर्थ सगळं अज्ञान दूर होतं, ज्ञान जागेवरच असतं. तुम्ही ज्ञान स्वरूप हे तुम्हाला समजूनच जातं. असं हे कर्माचं गणित आहे, साधनेचं गणित आहे. फार चांगला प्रश्न होता. अशा प्रकारे आज जरा धावते बरेच दिवस तो चिमटा चांगला फुगलेलाच दिसतोय मला. त्यामुळं प्रश्न जरा जास्त घेतले, ओळीने घेतले. हा प्रश्नोत्तराचा कार्यक्रम मला फार आवडतो, कारण तुम्ही काय विचारणार आहात हे माहीत नसतं. तुम्ही जे विचारलेलं असतं तर ते तुमच्या अतिशय जिव्हाळ्याचं असतं. तुम्ही करत असताना तुम्हाला काहीतरी अडचण आलेली असते. अशा वेळेला मला असं वाटतं की सहज झालेलं चिंतन सहज भावाने प्रेमाने आपले अनुभव अथवा संतांचे अनुभव हे एकमेकांना वाटत सांगत असा हा सत्संगाचा कार्यक्रम पार पडत असल्यामुळं हा सत्संगाचा कार्यक्रम स्वामीजी म्हणायचे की अनादिकालापासून चालू आहे. प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम तो प्रश्न विचारणाऱ्यांना आणि उत्तर देणाऱ्यांना दोघांनाही नेमक्या वाटेने उत्तम रीतीने असा पुढे घेऊन जातो. परमार्थ मार्गामध्ये स्थिर करण्यासाठी म्हणून खूप उपयोगी पडतो. हरिओम तत्सत. हरि हरि बोला. पुंडलीक वरदे हरि विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर सुन.